नमस्कार मित्रांनो, आज आपण डिझाईन अँड अनालिसिस ऑफ अल्गोरिदम या सब्जेक्ट मधला सिलेक्शन सॉर्ट याबद्दलची माहिती बघणार आहोत. या आधीच्या सेशन मध्ये आपण इन्सर्शन सॉर्ट या अल्गोरिदमची माहिती बघितली होती, त्यामुळे तुम्हाला सॉर्टिंग म्हणजे काय हे लक्षात आलं असेलच. तर सॉर्टिंग म्हणजे कोणताही डेटा आपण एका ऑर्डर मध्ये अरेंज करतो त्याला म्हणतात सॉर्टिंग. मग ती सॉर्टिंग असेंडिंग ऑर्डर मध्ये असेल किंवा डिसेंडिंग मध्ये असेल किंवा आपण अल्फाबेटिकल सॉर्टिंगही करू शकतो. यासाठी आपण एक्झाम्पल बघितलं होतं टेलिफोन डिक्शनरीचं. ही टेलिफोन डिक्शनरी अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये सॉर्ट केलेली असते. मग आता सिलेक्शन सॉर्ट म्हणजे काय हे आपण बघूया. सिलेक्शन सॉर्ट किंवा हा जो अल्गोरिदम आहे याची आयडिया ही खूप सिंपल आहे. म्हणजे तुम्हाला माहिती असेलच की आपण ज्यावेळेस काही ब्लॉक्स एकावर एक अरेंज करतो तर त्यावेळेस आपण सगळ्यात मोठा जो ब्लॉक असतो तो बॉटमला ठेवतो, त्यानंतर त्यापेक्षा छोटा ब्लॉक वरती ठेवतो. असं करत करत आपण सगळ्यात छोटा ब्लॉक हा सगळ्या ब्लॉक्सच्या वरती अरेंज करतो. त्या गेमची डायग्राम दिलेली आहे स्लाइड नंबर 2 वर. म्हणजेच कोणता ब्लॉक छोटा आहे हे आपण त्या सगळ्या ब्लॉक्स मधनं सर्च करतो आणि त्या ब्लॉकला सगळ्यात वरती अरेंज करतो. तर ही साधी आणि खूप सोपी अशी आयडिया सिलेक्शन सॉर्टची असते. लहान मुलांच्या गेम्समध्येही तुम्ही असा एक गेम बघितलेला असेल की काही कलरफुल रिंग्स असतात लहान मोठ्या आकाराच्या आणि त्या एका रॉडमध्ये आपल्याला टाकायच्या असतात. तर त्यावेळेसही सगळ्यात मोठी जी रिंग असते ती खाली ठेवावी लागते आणि सगळ्यात लहान रिंग आपल्याला सगळ्या रिंग्सच्या वरती ठेवावी लागते. तर त्याचप्रमाणे सिलेक्शन सॉर्टमध्येही आपल्याला कोणत्या प्रकारचं सॉर्टिंग करायचं आहे, म्हणजे असेंडिंग सॉर्ट करायचं आहे की डिसेंडिंग सॉर्टिंग करायचं आहे, याच्या अनुसार आपल्याला स्मॉलेस्ट किंवा लार्जेस्ट एलिमेंट फाइंड आउट करून तो एकतर ॲरेच्या बिगिनिंगला किंवा एंडला प्लेस करावा लागतो. तर ही आहे सिलेक्शन सॉर्ट मागची आयडिया. आपण याचं एक एक्झाम्पल बघूया. सपोज आपला एक ॲरे आहे आणि ह्या ॲरेमध्ये काही डिफरंट नंबर्स आहेत आणि आता आपल्याला तो ॲरे सॉर्ट करायचा आहे आणि त्याची सॉर्टिंग ऑर्डर असणार आहे असेंडिंग ऑर्डर. म्हणजेच या ॲरेला आपल्याला असेंडिंग ऑर्डरमध्ये सॉर्ट करायचं आहे. तर सिलेक्शन सॉर्ट कशा प्रकारे वर्क होईल हे आपण बघूया. सगळ्यात आधी या ॲरे मधला सगळ्यात स्मॉलेस्ट एलिमेंट कोणता आहे हे सर्च करायचं, त्यानंतर त्या एलिमेंटला पोझिशन 1 नेऊन ठेवायचं. म्हणजेच ॲरेच्या स्टार्टला सगळ्यात स्मॉलेस्ट एलिमेंट नेऊन आपल्याला प्लेस करायचं आहे आणि अशी सेम प्रोसिजर आपल्याला रिमेनिंग जे ॲरे एलिमेंट आहे त्यांच्यासाठीही यूज करावी लागणार आहे. म्हणजे पहिला एलिमेंट सर्च करून तो त्याच्या प्रॉपर पोझिशनला प्लेस केल्यानंतर ॲरे मधला नेक्स्ट स्मॉलेस्ट एलिमेंट सर्च करायचा आणि त्याला सेकंड पोझिशनला अरेंज करायचं, त्यानंतर थर्ड स्मॉलेस्ट नंबर सर्च करून त्याला थर्ड पोझिशनला अरेंज करायचं. अशा प्रकारे ही प्रोसिजर सगळ्या एलिमेंट्सला सेमच असणार आहे आणि ही प्रोसिजर आपल्याला तोपर्यंत करावी लागते जोपर्यंत तो ॲरे असेंडिंग ऑर्डरने सॉर्ट होत नाही तोपर्यंत. तर थोडक्यात म्हणजे सिलेक्शन सॉर्टमध्ये सगळ्यात स्मॉलेस्ट जो एलिमेंट असतो तो फाइंड आउट करायचा, त्यानंतर त्या एलिमेंटला फर्स्ट पोझिशनला प्लेस करायचं, त्यानंतर नेक्स्ट स्मॉलेस्ट एलिमेंट जो असणार आहे तो फाइंड करायचा आणि त्याला सेकंड पोझिशनला अरेंज करायचं. आणि ही प्रोसिजर कंटिन्यू होत राहील जोपर्यंत ॲरे एंड होत नाही तोपर्यंत किंवा ॲरे मधले सगळे एलिमेंट्स सॉर्ट होत नाही तोपर्यंत. तर यावरून तुम्हाला सिलेक्शन सॉर्टची थोडी फार प्रमाणात आयडिया आली असेलच. तर आधी आपण बघूया की आजच्या सेशनमध्ये आपण कोणते कोणते टॉपिक्स कव्हर करणार आहोत. आपण बघणार आहोत इंट्रोडक्शन टू सिलेक्शन सॉर्ट, त्यानंतर अल्गोरिदम ऑफ सिलेक्शन सॉर्ट, त्यानंतर सिलेक्शन सॉर्टचं एक्झाम्पल्स. तर आधी आपण बघणार आहोत इंट्रोडक्शन टू सिलेक्शन सॉर्ट. आपण आता सिलेक्शन सॉर्टची आयडिया म्हणजे सिलेक्शन सॉर्ट मागचं लॉजिक काय आहे हे बघितलं. त्या सिलेक्शन सॉर्टची जी आयडिया आहे ती खूप सिम्पल आहे. आणि हा जो सॉर्ट आहे तो सर्चिंग आणि सॉर्टिंग या दोघांचं कॉम्बिनेशन असतो. तर ह्या सॉर्टमध्ये कोणताही स्मॉलेस्ट किंवा लार्जेस्ट एलिमेंट सर्च करायचा आणि ह्या एलिमेंटला त्याच्या प्रॉपर सॉर्टेड पोझिशनमध्ये नेऊन बसवायचं आणि ही प्रोसेस रिपीट करत राहायची प्रत्येक अनसॉर्टेड डेटा एलिमेंटसाठी. आणि हे जे सॉर्टिंग असतं ते आपण दोन प्रकारे करू शकतो, म्हणजे असेंडिंग सॉर्ट करू शकतो किंवा डिसेंडिंग सॉर्ट करू शकतो. जर आपल्याला असेंडिंग ऑर्डरने आपला ऍरे सॉर्ट करायचा असेल तर त्यावेळेस स्मॉलेस्ट एलिमेंट कोणता आहे हे सर्च करायचं आणि त्या एलिमेंटला ऍरेच्या बिगनिंगला नेऊन प्लेस करायचं. आणि जर आपण डिसेंडिंग ऑर्डरने सॉर्ट करणार असू ऍरेला तर त्यावेळेस लार्जेस्ट एलिमेंट सर्च करायचं आणि त्या एलिमेंटला ऍरेच्या बिगनिंगला प्लेस करायचं. तर अशा प्रकारे असेंडिंग आणि डिसेंडिंग अशा दोन्ही ऑर्डर्सने आपण ऍरेला सॉर्ट करू शकतो. सिलेक्शन सॉर्ट आपण जेव्हा यूज करतो तर त्यावेळेस जी लिस्ट असेल जिला आपल्याला सिलेक्शन सॉर्ट अप्लाय करायचं आहे त्या लिस्टला आपण दोन सबलिस्टमध्ये डिवाइड करतो. पहिली जी सबलिस्ट असते त्याला म्हणतात सॉर्टेड पार्ट आणि दुसऱ्या पार्टला म्हणतात अनसॉर्टेड पार्ट. अशा दोन सबलिस्टमध्ये आपण त्या लिस्टला डिवाइड करतो. सुरुवातीला सॉर्टेड पार्ट हा एम्प्टी असतो आणि अनसॉर्टेड पार्टमध्ये आपले जे ऍरे एलिमेंट्स असतात ते सगळे ऍरे एलिमेंट्स अनसॉर्टेड पार्टमध्ये असतात. त्यानंतर त्या लिस्टमधला आपण सगळ्यात स्मॉलेस्ट एलिमेंट कोणता आहे हे सर्च करतो आणि त्या एलिमेंटला आपण स्वॅप करतो ऍरेच्या बिगिनिंगला जो एलिमेंट असेल त्याच्या बरोबर. थोडक्यात म्हणजे सगळ्यात स्मॉलेस्ट एलिमेंटला आपण ऍरेच्या बिगिनिंगला नेऊन प्लेस करतो. आपण लिस्टला ज्या दोन सबलिस्टमध्ये डिवाइड केलं तर ह्या दोन सबलिस्टमध्ये एक इमॅजिनरी वॉल असते. ही वॉल म्हणजे फक्त सॉर्टेड आणि अनसॉर्टेड पार्ट मधलं पार्टिशन दाखवण्यासाठी यूज केलेलं असतं, त्यामुळे त्याला इमॅजिनरी वॉल असं म्हटलेलं आहे. त्यानंतर पहिल्या एलिमेंटचं सिलेक्शन आणि स्वॅपिंग झाल्यानंतर जी सॉर्टेड आणि अनसॉर्टेड पार्ट मध्ये इमॅजिनरी वॉल असते ती मूव्ह केली जाते, म्हणजेच अनसॉर्टेड पार्ट मधला एक एलिमेंट सॉर्टेड पार्ट मध्ये आणला जातो. त्यामुळे जी इमॅजिनरी वॉल असते ती आता एका स्टेपने पुढे जाणार आहे. आणि यावेळेस काय होतं की अनसॉर्टेड पार्ट जो असतो तो एका एलिमेंटने डिक्रीज होतो आणि सॉर्टेड पार्ट हा एका एलिमेंटने इन्क्रीज होतो. त्यानंतर प्रत्येक वेळेस अनसॉर्टेड पार्ट मधला एक एलिमेंट आपण सॉर्टेड पार्ट मध्ये किंवा सॉर्टेड सबलिस्ट जी आहे त्या सबलिस्ट मध्ये मूव्ह करतो. असं करत आपण अनसॉर्टेड पार्ट मधला प्रत्येक एलिमेंट हा सॉर्टेड पार्ट मध्ये मूव्ह करत जातो, ज्यामुळे अनसॉर्टेड पार्टची साईज डिक्रीज होत जाते आणि सॉर्टेड पार्टची साईज इन्क्रीज होत जाते. म्हणजेच जर तुमच्या ऍरेमध्ये एन नंबर ऑफ एलिमेंट्स असतील तर ह्या एन एलिमेंट्सला सॉर्ट करण्यासाठी एन मायनस वन पासेस आपल्याला लागणार असतात. आपण आता जे बघितलं की लिस्टला आपण डिवाइड करतो सॉर्टेड आणि अनसॉर्टेड पार्टमध्ये, तर आपण जेव्हा एक्झाम्पल बघणार आहोत त्यावेळेस हे तुम्हाला लक्षात येईलच. सपोज आपण असं अज्युम करूया की आपल्याकडे एक ऍरे आहे आणि त्या ऍरेची साईज आहे एन आणि आता आपल्याला ह्या ऍरेला असेंडिंग ऑर्डरने सॉर्ट करायचं आहे. म्हणजेच जो स्मॉलेस्ट एलिमेंट असणार आहे तो ऍरेच्या फर्स्ट पोझिशनला किंवा इंडेक्सला आपल्याला अरेंज करावा लागणार आहे आणि सगळ्यात लार्जेस्ट एलिमेंट हा ऍरेच्या लास्ट पोझिशनला किंवा इंडेक्सला असणार आहे. तर सिलेक्शन सॉर्ट जेव्हा ह्या डेटाचं सॉर्टिंग करतो तर त्यावेळेस तो सगळ्यात लार्जेस्ट एलिमेंट सर्च करतो आणि त्या एलिमेंटला तो सगळ्यात शेवटी म्हणजे ऍरेची जी लास्ट इंडेक्स आहे तिथे नेऊन प्लेस करतो. आणि ही प्रोसेस रिपीट केली जाते प्रत्येक अनसॉर्टेड ऍरे एलिमेंटसाठी, म्हणजेच त्यानंतर नेक्स्ट लार्जेस्ट एलिमेंट जो असणार आहे तो सर्च केला जाईल आणि त्याला त्याच्या प्रॉपर सॉर्टेड पोझिशन मध्ये अरेंज केलं जाईल. अशा प्रकारे ही प्रोसेस कंटिन्यू होईल जोपर्यंत ऍरे असेंडिंग ऑर्डर मध्ये सॉर्ट होत नाही तोपर्यंत. तर आतापर्यंत तुमच्या हे लक्षात आलं असेलच की सिलेक्शन सॉर्ट मध्ये अनसॉर्टेड जो पार्ट असतो ऍरेचा, त्या पार्ट मधून जो स्मॉलेस्ट किंवा लार्जेस्ट एलिमेंट असेल त्याला सर्च केलं जातं आणि त्यानंतर त्या एलिमेंटला त्याच्या प्रॉपर सॉर्टेड पोझिशनवर अरेंज केलं जातं. आणि हे डिपेंड असतं कोणती सॉर्टिंग ऑर्डर तुम्ही यूज करणार आहात, असेंडिंग किंवा डिसेंडिंग अशी. जर तुम्ही असेंडिंग ऑर्डरने ऍरेला सॉर्ट करणार असाल तर त्यावेळेस लार्जेस्ट डेटा एलिमेंट जो असतो त्या एलिमेंटला सर्च करून त्याला ऍरेची जी लास्ट पोझिशन असते तिथे प्लेस केलं जातं. त्यानंतर नेक्स्ट लार्जेस्ट एलिमेंट फाइंड आउट करून त्याला नेक्स्ट पोझिशनला किंवा त्याच्या प्रॉपर सॉर्टेड पोझिशनवर प्लेस केलं जातं. ही प्रोसेस आपण कंटिन्यू करत असतो जोपर्यंत पूर्ण ऍरे हा असेंडिंग ऑर्डरने सॉर्ट होत नाही तोपर्यंत. ज्याप्रमाणे आपण असेंडिंग ऑर्डरने ऍरेला सॉर्ट केलं त्याचप्रमाणे आपण डिसेंडिंग ऑर्डरनेही सॉर्ट करू शकतो. आणि या केसमध्ये अनसॉर्टेड पार्ट मधून जो स्मॉलेस्ट डेटा एलिमेंट असेल त्याला आधी सर्च करायचं आणि त्या एलिमेंटला ऍरेच्या लास्ट पोझिशनला नेऊन प्लेस करायचं. त्यानंतर नेक्स्ट स्मॉलेस्ट एलिमेंट फाइंड आउट करून त्या एलिमेंटला त्याच्या प्रॉपर सॉर्टेड पोझिशनवर अरेंज करायचं. आणि ही प्रोसिजर देखील आपण कंटिन्यू करतो जोपर्यंत ऍरे सॉर्ट होत नाही तोपर्यंत. तर अशा प्रकारे आपण असेंडिंग आणि डिसेंडिंग असे दोन्ही ऑर्डर्स यूज करून डेटाला सॉर्ट करू शकतो. सिलेक्शन सॉर्ट हा नेहमी जी ऍरेची साईज असते, म्हणजे सपोज साईज एन असेल, तर याला दोन पार्टमध्ये सॉर्ट केलं जातं. पहिला पार्ट असतो सॉर्टेड पार्ट आणि दुसरा असतो अनसॉर्टेड पार्ट. सुरुवातीला सॉर्टेड पार्ट जो असतो हा एम्प्टी असतो आणि अनसॉर्टेड पार्टमध्ये ऍरेचे जे एलिमेंट्स असतात ते सगळे एलिमेंट्स अनसॉर्टेड पार्टमध्येच असतात. आणि जसा जसा सिलेक्शन सॉर्ट हा त्या डेटा एलिमेंट्सवर अप्लाय केला जातो तसा तसा अनसॉर्टेड पार्टमधला एक एक एलिमेंट हा सॉर्टेड पार्टमध्ये मूव केला जातो. ज्यावेळेस तुम्ही पहिला एलिमेंट अनसॉर्टेड पार्टमधून सॉर्टेड पार्टमध्ये मूव करता त्यावेळेस अनसॉर्टेड पार्टची जी साईज असते ती एका एलिमेंटने कमी होते आणि सॉर्टेड पार्टची साईज ही एक एलिमेंटने वाढते. आणि ज्यावेळेस तुमचा डेटा किंवा तुमचा ऍरे पूर्ण सॉर्ट होतो, म्हणजे सिलेक्शन सॉर्ट कम्प्लीट होतो, त्यावेळेस अनसॉर्टेड पार्ट हा एम्प्टी असतो आणि सॉर्टेड पार्टमध्ये ऍरेतले जे एलिमेंट्स असतात ते एका सॉर्टेड ऑर्डरमध्ये आपल्याला बघायला मिळतात. तर आतापर्यंत आपण सिलेक्शन सॉर्ट बद्दल जी माहिती बघितली ही तुम्हाला सगळ्यांना अगदी व्यवस्थित लक्षात आली असेलच, हो ना? यानंतर आपण पुढचा जो टॉपिक आहे म्हणजेच अल्गोरिदम ऑफ सिलेक्शन सॉर्ट हे बघणार आहोत. आपण हा जो अल्गोरिदम बघणार आहोत सिलेक्शन सॉर्ट साठीचा, तर ह्या अल्गोरिदममुळे जे एलिमेंट्सचं सॉर्टिंग केलं जाणार आहे ते असेंडिंग सॉर्ट असणार आहे किंवा ते असेंडिंग ऑर्डरने सॉर्ट केलेलं असणार आहे. तर असेंडिंग ऑर्डर साठीचा जो अल्गोरिदम आहे तो तुम्हाला दिलेला आहे स्लाइड नंबर 6 वर. सगळ्यात पहिलं जे स्टेटमेंट आहे सिलेक्शन सॉर्ट इंटू ब्रॅकेट ए कॉमा एन, तर ह्या ठिकाणी ए म्हणजे ऍरे आहे आणि ह्या ऍरेची साईज एन आहे. त्यानंतर पहिलं फॉर लूप चालू होतं, ते फॉर लूप आहे आय इक्वल टू एन डाऊन टू वन. तर हे डाऊन टू जे लिहिलेलं आहे ते म्हणजे आय हा जो व्हेरिएबल आहे त्या व्हेरिएबलची साईज या फॉर लूप साठी, म्हणजे फॉर लूप जितके वेळेस एक्झिक्युट होईल प्रत्येक वेळेस आय ची व्हॅल्यू ही डिक्रीज होईल वन ने. त्यानंतर पुढचं स्टेटमेंट जे आहे लार्ज इक्वल्स टू ए ऑफ वन, या ठिकाणी लार्ज हे जे आहे तो म्हणजे ऍरे मधून आपण जो लार्जेस्ट डेटा एलिमेंट सर्च करणार आहोत तो लार्ज या व्हेरिएबल मध्ये स्टोअर केला जाईल. आणि लार्ज इक्वल्स टू ए ऑफ वन म्हणजेच लार्ज हा जो व्हेरिएबल आहे त्याला अॅरेचा जो फर्स्ट एलिमेंट असतो त्याने इनिशियलाइज केला जातो. म्हणजेच अॅरे मधला जो फर्स्ट एलिमेंट असतो तो एलिमेंट आपण लार्ज या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करतो. त्यानंतर आहे इंडेक्स इक्वल टू 1. तर इंडेक्स म्हणजे अॅरेची जी पोझिशन असते त्यासाठी आपण इंडेक्स हे व्हेरिएबल यूज केलेलं आहे. आणि इंडेक्स इक्वल टू 1 म्हणजेच इंडेक्स या व्हेरिएबलला आपण इनिशियलाइज केलेलं आहे. त्यानंतर पुढचं फॉर लूप आहे जेच, म्हणजेच फॉर जे इक्वल टू 1 to i. हे जे फॉर लूप आहे तर हे फॉर लूप अॅरे मधून जो लार्जेस्ट एलिमेंट असणार आहे तो सर्च करून लार्ज व्हेरिएबलची व्हॅल्यू अपडेट केली जाईल आणि त्याचप्रमाणे इंडेक्स व्हेरिएबलची ही व्हॅल्यू अपडेट केली जाईल. त्यानंतर इफ स्टेटमेंट आहे, इफ ए ऑफ जे इज ग्रेटर दॅन लार्ज. हे जे इफ स्टेटमेंट आहे ते आपल्याला अॅरेला असेंडिंग ऑर्डरने सॉर्ट करायचं आहे, म्हणून आपण इफ ए ऑफ जे इज ग्रेटर दॅन लार्ज ही कंडिशन वापरलेली आहे. जर असं असेल तर लार्ज इक्वल्स टू ए ऑफ जे, म्हणजेच लार्ज या व्हेरिएबल मध्ये ए ऑफ जे ची व्हॅल्यू अपडेट होईल आणि इंडेक्स हा व्हेरिएबल सुद्धा अपडेट केला जाईल. त्यानंतर जर ए ऑफ इंडेक्स आणि ए ऑफ आय यांच्या व्हॅल्यू जर इक्वल असतील तर ए ऑफ आय इक्वल टू लार्ज. तर हा होता अल्गोरिदम ऑफ सिलेक्शन सॉर्ट. आणि हा अल्गोरिदम आपण डेटा एलिमेंट्सला असेंडिंग ऑर्डरने सॉर्ट करण्यासाठी वापरणार आहोत. सपोज तुमचा अॅरे आहे ए ऑफ 1 to n, म्हणजे हे हा जो अॅरे आहे हा काही सेट ऑफ एलिमेंट्स आहेत ज्या एलिमेंट्सला आपल्याला सॉर्ट करायचं आहे. तर सिलेक्शन सॉर्ट हा या एलिमेंट्सवर अप्लाय करण्याआधी जो सॉर्टेड पार्ट आहे तो एम्प्टी आहे आणि अनसॉर्टेड पार्ट मध्ये n एलिमेंट्स आहेत. आणि प्रत्येक वेळेस जेव्हा आपण सिलेक्शन सॉर्ट या डेटा सेटवर अप्लाय करू त्यावेळेस लार्जेस्ट एलिमेंट अनसॉर्टेड पार्ट मधून सॉर्टेड पार्ट मध्ये त्याच्या प्रॉपर पोझिशनवर अरेंज केले जातील, ज्यामुळे सॉर्टेड पार्टची साईज इन्क्रीज होईल 1 ने आणि अनसॉर्टेड पार्टची साईज डिक्रीज होईल 1 ने. आणि या प्रत्येक पास नंतर किंवा प्रत्येक इटरेशन नंतर सिलेक्शन सॉर्टचे 2 पार्ट्स तयार होतात. पहिला जो पार्ट असतो त्यात ए ऑफ 1 to a ऑफ i हे अनसॉर्टेड एलिमेंट्स असतात आणि दुसरा जो पार्ट असतो त्यात ए ऑफ आय प्लस 1 to a ऑफ n हे सॉर्टेड एलिमेंट असतात. त्यानंतर आपण पहिल्यांदा जेव्हा अनसॉर्टेड एलिमेंट्सवर सिलेक्शन सॉर्ट अप्लाय करतो त्यावेळेस सॉर्टेड पार्टमध्ये जे एलिमेंट्स असतात ते म्हणजे ए ऑफ n आणि दुसरा जो पार्ट असतो म्हणजेच अनसॉर्टेड पार्ट जो असतो त्यात जे एलिमेंट्स असतात ते म्हणजे ए ऑफ 1 to n-1. त्यानंतर सिलेक्शन सॉर्ट जेव्हा कम्प्लीट होतो त्यावेळेस सॉर्टेड पार्ट मधले जे एलिमेंट्स असतात ते म्हणजे ए ऑफ 1 to a ऑफ n आणि अनसॉर्टेड पार्ट हा एम्प्टी असतो. आणि मित्रांनो, आपण सिलेक्शन सॉर्ट मध्ये जो सक्सेसिव लार्जेस्ट डेटा एलिमेंट सर्च करतो आणि त्याच्या प्रॉपर पोझिशनवर अरेंज करतो सॉर्टेड पार्ट मध्ये, तर हे आपल्याला परफॉर्म करावं लागतं n-1 टाइम. म्हणजे जर तुमच्या अॅरेची साईज n असेल तर तुम्हाला हे सर्चिंग आणि स्वॅपिंग n-1 टाइम्स करावं लागतं आणि यालाच आपण इटरेशन किंवा पासेस असं म्हणतो. आपण आता जो अल्गोरिदम बघितला हा आपण अगदी चांगल्या प्रकारे समजावून घेण्यासाठी एक्झाम्पल बघणार आहोत. ते एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे स्लाइड नंबर 8 वर. एक डेटा सेट दिलेला आहे ज्यात 6 व्हॅल्यूज आहेत, 85, 70, 90, 80, 55 आणि 60. आणि या डेटा सेटला आपल्याला असेंडिंग ऑर्डरने सॉर्ट करायचं आहे. आता आपण पहिला पास बघणार आहोत. पहिल्या पास मध्ये आपण सगळ्यात लार्जेस्ट जो एलिमेंट आहे तो सर्च करायचा आहे. पास 1 तुम्हाला दाखवलेला आहे स्लाइड नंबर 9 वर. पास 1 मध्ये 90 हा सगळ्यात लार्जेस्ट एलिमेंट आपल्याला मिळालेला आहे आणि या एलिमेंटला आपल्याला त्याच्या प्रॉपर सॉर्टेड ऑर्डर मध्ये प्लेस करायचा आहे. आणि हा डेटा सेट आपल्याला असेंडिंग ऑर्डरने सॉर्ट करायचा असल्यामुळे 90 हा जो लार्जेस्ट एलिमेंट आहे तो आपल्याला अॅरेच्या लास्ट इंडेक्सला इन्सर्ट करावा लागणार आहे. फर्स्ट लार्जेस्ट एलिमेंट आहे 90 आणि 90 हा इंडेक्स 3 वर आहे. पण ॲरेच्या लास्ट इंडेक्सची जी व्हॅल्यू आहे ती आहे 60, जी 90 पेक्षा लहान आहे. त्यामुळेच आपल्याला 60 आणि 90 यांचं स्वॅपिंग करावं लागेल. स्वॅपिंग केल्यानंतर 90 हा येईल इंडेक्स 6 वर आणि 60 येईल इंडेक्स 3 वर. अशा प्रकारे 90 हा ॲरेच्या लास्ट इंडेक्सला किंवा लास्ट पोझिशनला प्लेस केलेला आहे पास 1 मध्ये. त्यानंतर सेकंड पास मध्ये आपण सेकंड लार्जेस्ट नंबर जो आहे तो सर्च करायचा आहे. हा पास तुम्हाला दिलेला आहे स्लाइड नंबर 10 वर. सेकंड लार्जेस्ट एलिमेंट या डेटा सेट मधला आहे 85. आणि आता हा 85 जो नंबर आहे तो आपल्याला 90च्या आधी इन्सर्ट करावा लागेल. 85 आहे इंडेक्स 1 वर. आणि आता 85ला आपल्याला त्याच्या प्रॉपर सॉर्टेड पोझिशनवर म्हणजेच इंडेक्स 5 वर आपल्याला प्लेस करायचं आहे. पण इंडेक्स 5 ची व्हॅल्यू आहे 55. 55 हा 85 पेक्षा लहान असल्यामुळे आपल्याला 85 आणि 55 यांचं स्वॅपिंग करावं लागेल. आणि अशा प्रकारे 85 हा त्याच्या प्रॉपर सॉर्टेड पोझिशनला प्लेस केला जाईल म्हणजेच इंडेक्स 5 वर. आणि इंडेक्स 1 वर येईल 55. म्हणजे 55च्या जागी आता 85 हा नंबर असणार आहे आणि 85च्या ऐवजी 55 हा नंबर असणार आहे. म्हणजे असं त्यांचं स्वॅपिंग केलं जाईल. त्यामुळे आता इंडेक्स 5 वर ॲरेचे जे इंडेक्स आहे त्या इंडेक्स 5 वर सेकंड लार्जेस्ट एलिमेंट जो होता 85 हा इन्सर्ट केला जाईल. हा होता पास 2, ज्यात आपण सेकंड लार्जेस्ट एलिमेंट सर्च करून त्याला त्याच्या प्रॉपर सॉर्टेड ऑर्डर मध्ये इन्सर्ट केलेला आहे. त्यानंतर थर्ड पास मध्ये आपण थर्ड लार्जेस्ट नंबर जो आहे किंवा एलिमेंट जो आहे तो सर्च करणार आहोत. पास 3 ची डायग्राम तुम्हाला स्लाइड नंबर 11 वर दिलेली आहे. आता थर्ड लार्जेस्ट एलिमेंट जो आहे तो म्हणजे 80. सध्या 80 हा ॲरेच्या इंडेक्स 4 वर प्लेस केलेला आहे आणि 80 हा त्याच्या प्रॉपर सॉर्टेड पोझिशन मध्येच आहे. त्यामुळे आपल्याला स्वॅपिंग करण्याची गरज पडणार नाही. तर थर्ड पास मध्ये आपल्याला 80 हा एक लार्जेस्ट एलिमेंट आपण सर्च केला होता आणि तो त्याच्या प्रॉपर पोझिशनलाच आहे, त्यामुळे स्वॅपिंग केलेलं नाही आपण ह्या पास मध्ये. तर आतापर्यंत आपण 3 एलिमेंट्स 3 लार्जेस्ट एलिमेंट सर्च करून त्यांना त्याच्या प्रॉपर ऑर्डर मध्ये प्लेस केलेलं आहे. आता आपण चौथा पास बघणार आहोत. चौथ्या पास मध्ये आपण फोर्थ लार्जेस्ट जो एलिमेंट आहे तो सर्च करणार आहोत. तो एलिमेंट आहे 70. 70 हा इंडेक्स 2 वर आहे आणि 60 हा इंडेक्स 3 वर आहे. तर 70 हा 60 पेक्षा लार्ज असल्यामुळे आपल्याला त्यांची पोझिशन स्वॅप करावी लागणार आहे. त्यामुळे आता 70 ची इंडेक्स आहे 3 आणि 60 हा इंडेक्स 2 वर आहे. तर पास 3 मध्ये आपण फोर्थ लार्जेस्ट एलिमेंट सर्च करून त्याला त्याच्या प्रॉपर सॉर्टेड पोझिशन मध्ये इन्सर्ट केलेलं आहे. आतापर्यंत आपण 4 एलिमेंट्स सर्च करून त्यांना त्याच्या प्रॉपर ऑर्डर मध्ये अरेंज केलेलं आहे आणि ते एलिमेंट्स म्हणजे 70, 80, 85 आणि 90. त्यानंतर पास 5 यात आपण फिफ्थ लार्जेस्ट एलिमेंट सर्च करणार आहोत. फिफ्थ लार्जेस्ट एलिमेंट आहे 60. 60 हा इंडेक्स 2 वर आहे आणि 60 हा त्याच्या प्रॉपर पोझिशन मध्येच आहे, त्यामुळे इथेही आपल्याला स्वॅपिंग करण्याची गरज पडणार नाही. आणि इंडेक्स 1 वर आहे 55, तोही त्याच्या प्रॉपर पोझिशन मध्येच आहे. त्यामुळे आपण हे 5 पासेस कम्प्लीट केल्यानंतर आपल्याला आपला ॲरे हा असेंडिंग ऑर्डरने सॉर्ट झालेला दिसून येतोय. इंडेक्स 1 वर आहे 55, इंडेक्स 2 वर आहे 60, इंडेक्स 3 वर आहे 70, इंडेक्स 4 वर आहे 80, इंडेक्स 5 वर आहे 85 आणि इंडेक्स 6 वर आहे 90. आणि हा सॉर्टेड ॲरे तुम्हाला दाखवलेला आहे स्लाइड नंबर 14 वर. तर यावरून तुम्हाला असेंडिंग ऑर्डरने डेटा किंवा ॲरे कशा प्रकारे सॉर्ट करायचा हे लक्षात आलं असेलच. आणि आपण हेही बघितलं होतं की जर आपल्या ॲरेची साईज एन असेल तर आपल्याला एन मायनस वन पासेस ची गरज पडते तो ॲरे सॉर्ट करण्यासाठी. यानंतर आपण अजून एक एक्झाम्पल बघूया ज्यावरून तुम्हाला सिलेक्शन सॉर्ट अजून चांगल्या प्रकारे लक्षात राहील. कन्सिडर करा की आपल्याकडे ॲरे आहे आणि त्या ॲरेची साईज आहे 4 आणि ॲरे मधले एलिमेंट्स आहेत 19, 5, 7 आणि 12. आणि आता ह्या ॲरेला आपल्याला असेंडिंग ऑर्डरने सॉर्ट करायचं आहे. तर सुरुवातीला इंडेक्स 0 वर आहे 19, इंडेक्स 1 वर आहे 5, इंडेक्स 2 वर आहे 7 आणि इंडेक्स 3 वर आहे 12. स्लाइड नंबर 15 वर तुम्हाला ही डायग्राम दिलेली आहे. सगळ्यात आधी आपल्याला इंडेक्स 0 आणि इंडेक्स 1 यांच्या व्हॅल्यू कम्पेअर कराव्या लागणार आहेत. इंडेक्स 1 ची जी व्हॅल्यू आहे 19, हे इंडेक्स 0 ची जी व्हॅल्यू आहे 5 हे इंडेक्स 1 पेक्षा लार्ज असल्यामुळे आपल्याला स्वॅपिंग करावं लागणार आहे. त्यामुळे आता इंडेक्स 0 वर आहे 5 आणि इंडेक्स 1 वर आहे 19. त्यानंतर आपल्याला इंडेक्स 1 आणि इंडेक्स 2 यांच्या व्हॅल्यूज कम्पेअर कराव्या लागणार आहेत. 19 हा कम्पेअर केला जाईल इंडेक्स 2 च्या व्हॅल्यू बरोबर. 19 आहे इंडेक्स 1 वर आणि 7 आहे इंडेक्स 2 वर. इथेही 19 हा 7 पेक्षा मोठा असल्यामुळे आपल्याला या दोन्ही इंडेक्सच्या व्हॅल्यू स्वॅप कराव्या लागणार आहेत. त्यामुळे इंडेक्स 1 ची व्हॅल्यू आहे 7 आणि इंडेक्स 2 ची व्हॅल्यू आहे 19. त्यानंतर इंडेक्स 2 आणि 3 यांच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या कम्पेअर केल्या जातील. इंडेक्स 2 ची व्हॅल्यू आहे 19 आणि इंडेक्स 3 ची व्हॅल्यू आहे 12. 12 ही 19 पेक्षा लहान असल्यामुळे आपल्याला यांचं स्वॅपिंग करावं लागणार आहे. आणि स्वॅपिंग केल्यानंतर इंडेक्स 2 वर आहे 12 आणि इंडेक्स 3 वर आहे 19. तर अशा प्रकारे आपल्याला असेंडिंग ऑर्डरमध्ये सॉर्ट झालेला ॲरे मिळालेला आहे. त्या ॲरेच्या व्हॅल्यूज आहेत 5, 7, 12 आणि 19. या डायग्रामवरून तुम्हाला सिलेक्शन सॉर्ट लक्षात आला असेल. या ठिकाणी आपण स्मॉलेस्ट एलिमेंट फाइंड आउट करत होतो आणि आपण आधी जे एक्झाम्पल बघितलं होतं तोही ॲरे आपण असेंडिंग ऑर्डरनेच सॉर्ट केला होता. पण त्या ठिकाणी आपण लार्जेस्ट एलिमेंट फाइंड आउट करून त्याला त्याच्या प्रॉपर पोझिशनमध्ये अरेंज करत होतो. पण ह्या ठिकाणी आपण स्मॉलेस्ट नंबर सर्च करत होतो आणि म्हणजे सगळ्यात सुरुवातीला आपण स्मॉलेस्ट एलिमेंट सर्च केला आणि त्याला ॲरेच्या फर्स्ट पोझिशनला इन्सर्ट केलं. तर सगळ्यात पहिले आपण जो स्मॉलेस्ट एलिमेंट सर्च केला तो होता 5. त्यानंतर ह्या 5 ला आपल्याला इंडेक्स 0 वर प्लेस करायचं होतं. पण इंडेक्स 0 वर 19 असल्यामुळे आपल्याला त्यांचं स्वॅपिंग करावं लागलं. त्यानंतर 5 आला इंडेक्स 0 वर आणि 19 आला इंडेक्स 1 वर. म्हणजेच 19 आता जी पोझिशन 5 ची होती त्या पोझिशनवर आलेला आहे. आता इंडेक्स 0 वर जो एलिमेंट आहे तो त्याच्या प्रॉपर पोझिशन मध्ये आहे. त्यामुळे आपण आता नेक्स्ट स्मॉलेस्ट एलिमेंट जो आहे तो फाइंड आउट करणार आहोत आणि त्याला सेकंड पोझिशनवर प्लेस करणार आहोत म्हणजेच इंडेक्स 1 वर. मग आपण रिमेनिंग एलिमेंट्स बघितले ते होते 19, 7 आणि 12. या तीन एलिमेंट्स मधून आपण पुन्हा एकदा स्मॉलेस्ट एलिमेंट सर्च केला आणि तो एलिमेंट होता 7. आणि 7 ला इंडेक्स 1 वर प्लेस करण्यासाठी आपल्याला 19 आणि 7 यांची पोझिशन स्वॅप करावी लागणार आहे. त्यानंतरच 7 हा इंडेक्स 1 वर येईल. तर अशा प्रकारे 5 आणि 7 हे दोन एलिमेंट्स आता त्यांच्या फायनल पोझिशन मध्ये आहेत. यानंतर दोनच एलिमेंट्स उरलेले आहेत, ते म्हणजे 19 आणि 12. या दोन एलिमेंट्स मधून देखील आपल्याला स्मॉलेस्ट एलिमेंटच सर्च करायचा आहे आणि तो त्याच्या प्रॉपर पोझिशनला म्हणजेच इंडेक्स 2 वर आपल्याला इन्सर्ट करायचा आहे. तर 12 आणि 19 मधून 12 हा आपण स्मॉलेस्ट एलिमेंट म्हणून सर्च केला. त्यानंतर 19 आणि 12 यांचं आपण स्वॅपिंग केलं. अशा प्रकारे इंडेक्स 2 वर आता एलिमेंट आहे 12 आणि इंडेक्स 3 वर आहे 19. म्हणजेच हा ऍरे आता असेंडिंग ऑर्डरने सॉर्ट झालेला आहे. तर अशा प्रकारे या एक्झाम्पल वरून आपण बघितलं की असेंडिंग ऑर्डरने कशाप्रकारे आपण डेटा सॉर्ट करू शकतो. सिलेक्शन सॉर्ट मध्ये आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. म्हणजे सुरुवातीला आपल्याला स्मॉलेस्ट एलिमेंट इंडेक्स 0 वर प्लेस करावा लागतो आणि त्यानंतर आपण जेव्हा परत सिलेक्शन सॉर्ट अप्लाय करतो ॲरेवर त्यावेळेस तो इंडेक्स 1 पासून स्टार्ट करायचा. आणि अशा प्रत्येक एका सर्च नंतर एक एक नंबर त्याच्या फायनल पोझिशनला येऊन इन्सर्ट केला जातो आणि आपण नेक्स्ट एलिमेंट सर्च करतो आणि त्याच्या प्रॉपर पोझिशनला त्याला अरेंज करतो. मित्रांनो, सिलेक्शन सॉर्ट म्हणजे काय हे जाणून घेतलं. आता आपण सिलेक्शन सॉर्ट साठीचा अल्गोरिदम बघणार आहोत. तो तुम्हाला दिलेला आहे स्लाइड नंबर 16 वर. या कोडमध्ये आपण सिलेक्शन सॉर्ट हे फंक्शन लिहिलेलं आहे आणि या फंक्शनचे अर्ग्युमेंट्स आहेत ॲरे म्हणजेच ARR हा ॲरे आहे आणि ह्या ॲरेची साईज आहे N. त्यानंतर ह्या फंक्शनमध्ये 3 लोकल व्हेरिएबल्स डिक्लेअर केलेले आहेत, पॉस मिन, काउंट आणि टेम्प. त्यानंतर एक फॉर लूप आहे आणि हे फॉर लूप 0 to N-1 इतके नंबर ऑफ टाइम्स एक्झिक्यूट होणार आहे. आणि याचं कारण म्हणजे आपल्या ॲरेमध्ये N एलिमेंट्स आहेत आणि हे फॉर लूप स्टार्ट झालेले आहे 0 पासून, म्हणून तो 0 to N-1 इतके टाइम्स एक्झिक्यूट होणार आहे. त्यानंतर जी कंडिशन आहे काउंट लेस दॅन N, म्हणजेच हे लूप तोपर्यंत एक्झिक्यूट होईल जोपर्यंत काउंटची व्हॅल्यू जी व्हॅल्यू ही N पेक्षा कमी असेल तोपर्यंत हे लूप एक्झिक्यूट होणार आहे. आणि ज्यावेळेस N ची एक्झॅक्ट व्हॅल्यू येईल त्यावेळेस हे लूप एक्झिट होईल. त्यानंतर ह्या लूपमध्ये आपण पॉस मिन हे कॅल्क्युलेट केलेलं आहे आणि यासाठी एक फंक्शन यूज केलेलं आहे, ते म्हणजे फाइंड इंडेक्स मिन. आणि हे जी मेथड आहे फाइंड इंडेक्स मिन ही त्या कोडच्या खाली आपण दाखवलेली आहे. हे जे रुटीन किंवा मेथड आहे म्हणजेच फाइंड इंडेक्स मिन ही जी मेथड आहे ती वर्क होते ॲरेवर, त्यानंतर काउंट व्हेरिएबलची जी व्हॅल्यू आहे तिच्यावर आणि साइज ऑफ ॲरे दॅट म्हणजेच N यावर ती वर्क होते. म्हणजे ह्या ज्या ही जी मेथड आहे फाइंड इंडेक्स मिन याचे आर्ग्युमेंट्स आहेत ॲरे, काउंट आणि ॲरेची साईज म्हणजेच N. हे जे रुटीन आहे हे स्टार्ट होतं जेव्हा इंडेक्सची व्हॅल्यू ही काउंटच्या इक्वल असेल त्यावेळेस हे रुटीन स्टार्ट होतं आणि ते एक्झिक्यूट होतं N व्हॅल्यू पर्यंत, म्हणजेच ॲरेची जी साईज आहे तोपर्यंत हे रुटीन एक्झिक्यूट होतं. आणि त्यानंतर हे जे रुटीन आपल्याला व्हॅल्यू देणार आहे ती व्हॅल्यू म्हणजे स्मॉलेस्ट एलिमेंट असणार आहे. या रुटीन मधून आपल्याला जी व्हॅल्यू मिळणार आहे ती स्टोअर केली जाईल पॉस मिन या व्हेरिएबलमध्ये. त्यामुळे कोडमधली जी लाईन आहे पॉस मिन इक्वल टू फाइंड इंडेक्स मिन ब्रॅकेटमध्ये ॲरे काउंट कॉमा N, यामध्ये आपल्याला स्मॉलेस्ट एलिमेंट ची पोझिशन मिळते. त्यानंतर जेव्हा आपल्याला ही पोझिशन मिळते स्मॉलेस्ट एलिमेंटची ती स्टोअर केलेली असते पॉस मिन व्हेरिएबलमध्ये आणि याला आपण स्वॅप करणार आहोत काउंट मध्ये जी व्हॅल्यू आहे त्यासोबत. म्हणजेच आपण पॉस मिन ह्या व्हेरिएबल मधली व्हॅल्यू काउंट यामध्ये स्टोअर करणार आहोत. हा आपण कोड बघितलेला आहे सिलेक्शन सॉर्ट साठी, ज्यात आपल्याला स्मॉलेस्ट एलिमेंट मिळतो. या अल्गोरिदम साठी आपण एक एक्झाम्पलही बघणार आहोत. तर एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे स्लाइड नंबर 17 वर. आपल्याकडे एक ऍरे आहे ज्याची साईज आहे 5, आणि या ऍरे मध्ये एलिमेंट्स आहेत 20, 8, 5, 10 आणि 7. आपण स्टार्ट करणार आहोत सगळ्यात स्मॉलेस्ट जो एलिमेंट आहे त्यापासून. त्यामुळे आपल्याला या ऍरे मध्ये तो एलिमेंट सर्च करावा लागणार आहे. आणि सगळ्यात स्मॉलेस्ट एलिमेंट आहे 5, आणि आपली इंडेक्स स्टार्ट होते 0 पासून. तर इंडेक्स 2 वर आपल्याला 5 हा एलिमेंट मिळालेला आहे. आणि आता या एलिमेंटला आपण स्वॅप करणार आहोत इंडेक्स 0 वर जी व्हॅल्यू आहे त्याबरोबर. इंडेक्स 0 ची व्हॅल्यू आहे 20 आणि इंडेक्स 2 ची व्हॅल्यू आहे 5. तर या दोन्ही व्हॅल्यूंना स्वॅप केल्यानंतर इंडेक्स 0 ची व्हॅल्यू असणार आहे 5 आणि इंडेक्स 2 ची व्हॅल्यू असेल 20. त्यानंतर आपण इंडेक्स 1 पासून स्टार्ट करणार आहोत आणि या ठिकाणी आपण नेक्स्ट स्मॉलेस्ट जो एलिमेंट आहे त्याला सर्च करणार आहोत. नेक्स्ट स्मॉलेस्ट एलिमेंट आहे 7, जो आहे इंडेक्स 4 वर. तर या ठिकाणी आपल्याला 7 ला स्वॅप करावं लागणार आहे आणि आपण त्याला प्लेस करणार आहोत इंडेक्स 1 वर. इंडेक्स 1 ची व्हॅल्यू आहे 8, म्हणजेच 8 आणि 7 यांच्या पोझिशन स्वॅप कराव्या लागणार आहेत. तर इंडेक्स 1 वर आहे 7 आणि इंडेक्स 5 वर आहे 8. त्यानंतर आपण इंडेक्स 2 पासून स्टार्ट करणार आहोत. इथेही आपल्याला नेक्स्ट स्मॉलेस्ट एलिमेंट सर्च करायचा आहे आणि तो एलिमेंट आहे 8. 8 ला आपल्याला इंडेक्स 2 वर मूव्ह करायचा आहे, पण इंडेक्स 2 ची व्हॅल्यू आहे 20, त्यामुळे 20 आणि 8 यांच्या पोझिशन स्वॅप कराव्या लागणार आहेत. त्यामुळे आता इंडेक्स 2 वर आहे 8 आणि इंडेक्स 4 वर आहे 20. तर आपल्याला पहिले 3 सॉर्टेड एलिमेंट्स मिळालेले आहेत 5, 7 आणि 8. त्यानंतर पुढचा नेक्स्ट स्मॉलेस्ट एलिमेंट आपण सर्च करणार आहोत, जो आहे 10, आणि 10 हा त्याच्या प्रॉपर पोझिशन मध्येच आहे. त्यामुळे आपल्याला त्याला कोणत्याही एलिमेंट बरोबर स्वॅप नाही करावं लागणार. आणि शेवटचा एलिमेंट आहे 20, तोही त्याच्या प्रॉपर पोझिशन मध्येच आहे. तर अशा प्रकारे आपल्याला असेंडिंग ऑर्डरने सॉर्ट केलेला ऍरे मिळालेला आहे 5, 7, 8, 10 आणि 20. तर या एक्झाम्पल वरून तुम्हाला सिलेक्शन सॉर्ट साठी आपण जो अल्गोरिदम बघितला होता तो लक्षात आला असेलच. सिलेक्शन सॉर्ट ह्या अल्गोरिदमला इन प्लेस सॉर्टिंग अल्गोरिदम असंही म्हटलं जातं. आणि याचं कारण म्हणजे हे सॉर्टिंग परफॉर्म करण्यासाठी आपल्याला ऍडिशनल स्टोरेज ची गरज पडत नाही. जी मेमरी ऍरे साठी यूज केलेली असते तेवढ्या मेमरीमध्येच कंपॅरिझन आणि स्वॅपिंग ऑपरेशन परफॉर्म केले जातात. त्यासाठी ऍडिशनल स्टोरेज ची गरज पडत नाही. त्यामुळेच याला इन प्लेस सॉर्टिंग अल्गोरिदम असं म्हणतात. यानंतर आपण आणखीन एक अल्गोरिदम बघणार आहोत सिलेक्शन सॉर्ट साठी, पण हा अल्गोरिदम आपण डेटाला डिसेंडिंग ऑर्डरने कशा प्रकारे सॉर्ट करणार आहोत यासाठीचा आहे. तो अल्गोरिदम तुम्हाला दिलेला आहे स्लाइड नंबर 18 वर. पहिला जे स्टेटमेंट आहे सिलेक्शन सॉर्ट ब्रॅकेट मध्ये a, n, तर या ठिकाणी a हा ऍरे आहे आणि ह्या ऍरेची साईज आहे n. त्यानंतर फॉर लूप चालू होतं फॉर आय इक्वल टू n डाऊन टू 1. डाऊन टू म्हणजे आपल्याला आय ची व्हॅल्यू डिक्रीज करायची आहे आणि ही व्हॅल्यू प्रत्येक वेळेस 1 ने डिक्रीज केली जाणार आहे. म्हणजे ज्या ज्या वेळेस फॉर लूप एक्झिक्यूट होईल त्या प्रत्येक वेळेस आय ची व्हॅल्यू 1 ने डिक्रीज होणार आहे. पुढचं स्टेटमेंट आहे स्मॉल इक्वल टू a(1). स्मॉल हा एक आपण जो स्मॉलेस्ट डेटा एलिमेंट सर्च करणार आहोत ऍरे मधून त्या डेटा एलिमेंटसाठी स्मॉल हे व्हेरिएबल यूज केलेलं आहे. आणि स्मॉल इक्वल टू ए एफ वन म्हणजेच ऍरे मधला पहिला जो एलिमेंट आहे तो एलिमेंट आपण स्मॉल या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करणार आहोत, म्हणजेच स्मॉलला आपण इनिशियलाइज करणार आहोत. पुढचं स्टेटमेंट आहे इंडेक्स इक्वल टू वन. या ठिकाणी आपण इंडेक्सला इनिशियलाइज केलेलं आहे. त्यानंतर दुसरं फॉर लूप जे आहे ते आहे जेचं, फॉर जे इक्वल टू वन टू आय. हे फॉर लूप स्मॉलेस्ट एलिमेंट सर्च करणार आहे आणि हा एलिमेंट सर्च करून झाल्यानंतर स्मॉल आणि इंडेक्स या दोन्ही व्हेरिएबल्सच्या व्हॅल्यू अपडेट केल्या जातील. त्यानंतर इफ इफ स्टेटमेंट आहे आणि हे स्टेटमेंट आपण ऍरेला डिसेंडिंग ऑर्डरने सॉर्ट करायचं आहे त्यासाठी वापरलेलं आहे. इफ ए ऑफ जे इज लेस दॅन स्मॉल, त्यानंतर स्मॉल इक्वल टू ए ऑफ जे, म्हणजे जर ए ऑफ जे ची व्हॅल्यू ही स्मॉल व्हेरिएबल मध्ये जी व्हॅल्यू आहे त्यापेक्षा लहान असेल तर आपल्याला त्या दोन्ही व्हॅल्यूजला स्वॅप करावं लागेल. त्यासाठीच स्मॉल इक्वल टू ए ऑफ जे लिहिलेलं आहे आणि इंडेक्स इक्वल टू जे असं स्टेटमेंट आहे. त्यानंतर पुढचं स्टेटमेंट आहे ए ऑफ इंडेक्स इक्वल टू ए ऑफ आय आणि ए ऑफ आय इक्वल टू स्मॉल. हा जो अल्गोरिदम आहे हा समजावून घेण्यासाठी आपण एक एक्झाम्पल बघणार आहोत, त्यावरून तुम्हाला लक्षात येईल. आपण असं अज्युम करूया की एक ऍरे आहे, ऍरे ए ऑफ वन टू एन, ज्यात काही एलिमेंट्स आहे आणि त्यावर आपल्याला सॉर्टिंग करायचं आहे. तर सिलेक्शन सॉर्ट या ऍरेवर अप्लाय करण्याआधी सॉर्टेड पार्ट हा एम्प्टी असेल आणि सेकंड पार्ट जो आहे अनसॉर्टेड पार्ट त्यात ऍरे एलिमेंट्स असणार आहेत. आणि प्रत्येक वेळेस जेव्हा आपण सिलेक्शन सॉर्ट या डेटा सेटवर किंवा ऍरेवर अप्लाय करू त्या प्रत्येक वेळेस जो स्मॉलेस्ट एलिमेंट आपल्याला अनसॉर्टेड पार्टमध्ये सर्च होईल तो आपल्याला सॉर्टेड पार्टमध्ये त्याच्या प्रॉपर पोझिशनवर अरेंज करायचा आहे किंवा प्लेस करायचा आहे. आणि हे करताना सॉर्टेड पार्टची साईज एकने इन्क्रीज होणार आहे आणि अनसॉर्टेड पार्टची साईज एकने डिक्रीज होणार आहे. तर या प्रत्येक पास नंतर किंवा प्रत्येक इटरेशन नंतर सिलेक्शन सॉर्टचा ऍरे ते दोन पार्ट तयार होतात. पहिला पार्ट जो असतो त्यात एलिमेंट्स असतात ए ऑफ वन टू ए ऑफ आय जे अनसॉर्टेड एलिमेंट्स आहेत आणि सेकंड पार्ट जो आहे त्यात एलिमेंट्स असतील ए ऑफ आय प्लस वन टू ए ऑफ एन जे सॉर्टेड एलिमेंट्स आहेत. आपण पहिल्यांदा जेव्हा सिलेक्शन सॉर्ट ऍरेवर किंवा डेटा सेटवर अप्लाय करतो त्यावेळेस सॉर्टेड पार्टमध्ये एलिमेंट्स असतात ए ऑफ एन म्हणजे सॉर्टेड डेटा असतो तो आणि सेकंड पार्टमध्ये जे एलिमेंट असतात ते म्हणजे ए ऑफ वन टू एन मायनस वन. असं सक्सेसफुल सिलेक्शन सॉर्टचं कम्प्लिशन झाल्यानंतर सॉर्टेड पार्टमधले एलिमेंट्स असतात ए ऑफ वन टू ए ऑफ एन आणि अनसॉर्टेड पार्ट हा एम्प्टी होतो. तर मित्रांनो आपण हे जे सर्चिंग करतो म्हणजे स्मॉलेस्ट एलिमेंटला सर्च करतो अनसॉर्टेड पार्टमधून आणि सॉर्टेड पार्टमध्ये त्याला त्याच्या प्रॉपर पोझिशनला अरेंज करतो तर याला म्हटलं जातं पासेस किंवा इटरेशन. आणि सपोज जर तुमच्या ऍरेची साईज एन असेल तर तुम्हाला एन मायनस वन इटरेशन्स परफॉर्म करावे लागतात. आणि आता आपण ह्या अल्गोरिदमसाठी एक एक्झाम्पल बघणार आहोत. आपल्याकडे एक ऍरे आहे ज्याची साईज आहे सिक्स आणि ह्या ऍरेतले एलिमेंट्स आहेत 85, 70, 90, 80, 55 आणि 60. आणि ह्या ऍरेला आपल्याला डिसेंडिंग ऑर्डरने सॉर्ट करायचं आहे. हे तुम्हाला दिलेलं आहे स्लाइड नंबर 19 वर. या ठिकाणी आपण काही पासेस यूज करणार आहोत. पहिला पास आपण बघूया, तो तुम्ही बघू शकता स्लाइड नंबर 20 वर. फर्स्ट पास मध्ये आपण फर्स्ट स्मॉलेस्ट एलिमेंट सर्च करणार आहोत आणि या ऍरे मधला स्मॉलेस्ट एलिमेंट आहे 55. 55 हा आहे इंडेक्स 5 वर आणि 55ला आपल्याला त्याच्या प्रॉपर पोझिशनवर अरेंज करायचं आहे म्हणजेच इंडेक्स 6 वर, कारण मग इंडेक्स सिक्सच का? तर आपल्याला हा ऍरे डिसेंडिंग ऑर्डरने सॉर्ट करायचा आहे, त्यामुळे सगळ्यात लार्जेस्ट जो एलिमेंट असणार आहे तो ऍरेच्या बिगिनिंगला असेल आणि सगळ्यात स्मॉलेस्ट एलिमेंट हा ऍरेच्या लास्ट पोझिशनला किंवा इंडेक्सला असणार आहे. त्यामुळे 55 आपल्याला इंडेक्स 6 वर प्लेस करायचा आहे. इंडेक्स 6 वरची व्हॅल्यू आहे 60, जी 55 लार्ज आहे, त्यामुळे आपल्याला या दोन्ही व्हॅल्यूंचं स्वॅपिंग करावं लागणार आहे. हे स्वॅपिंग झाल्यानंतर इंडेक्स 6 वर येईल 55 आणि इंडेक्स 5 वर येईल 60. तर अशा प्रकारे पास 1 नंतर आपला पहिला एलिमेंट हा त्याच्या प्रॉपर पोझिशनला आलेला आहे. त्यानंतर आपण जाणार आहोत सेकंड पासकडे. आता सेकंड पास मध्ये ऍरेची साईज असणार आहे 5, कारण एक एलिमेंट हा ऑलरेडी आता त्याच्या सॉर्टेड पोझिशनवर आहे. सेकंड पास तुम्हाला दिलेला आहे स्लाइड नंबर 21 वर. आता सेकंड पास मध्ये आपण सेकंड स्मॉलेस्ट एलिमेंट सर्च करणार आहोत आणि तो एलिमेंट आहे 60. 60 हा इंडेक्स 5 वर आहे आणि 60 हा त्याच्या प्रॉपर पोझिशन मध्येच आहे, त्यामुळे आपल्याला स्वॅपिंग करण्याची गरज पडणार नाही. तर सेकंड पास नंतर आपल्याला 60 हा त्याच्या प्रॉपर पोझिशनला मिळालेला आहे आणि अशा प्रकारे दोन एलिमेंट्स हे सॉर्ट झालेले आहेत पास 2 नंतर. आता आपण थर्ड पास बघणार आहोत. थर्ड पास मध्ये आपण थर्ड स्मॉलेस्ट एलिमेंट सर्च करणार आहोत आणि या ठिकाणी ऍरेची साईज असणार आहे 4, कारण दोन एलिमेंट्स हे ऑलरेडी सॉर्टेड ऑर्डर मध्येच आहेत. पास 3 दिलेला आहे स्लाइड नंबर 22 वर. आता या ठिकाणी थर्ड स्मॉलेस्ट एलिमेंट जो आहे तो आहे 70 आणि 70 आहे इंडेक्स 2 वर. तर हा जो 70 आहे त्याला आपल्याला त्याच्या प्रॉपर पोझिशनवर म्हणजेच इंडेक्स 4 वर प्लेस करायचा आहे. पण इंडेक्स 4 ची व्हॅल्यू आहे 80, जी 70 लार्ज आहे. तर या ठिकाणी आपण स्वॅपिंग करणार आहोत आणि स्वॅपिंग करून झाल्यानंतर इंडेक्स 4 ची व्हॅल्यू असणार आहे 70 आणि इंडेक्स 2 वर येणार आहे 80. तर अशा प्रकारे 70, 60 आणि 55 हे त्यांच्या प्रॉपर पोझिशनवर प्लेस झालेले आहेत. त्यानंतर आपण पुढचा पास बघूया, पास 4. आता पास 4 मध्ये ऍरेची साईज 3 असणार आहे, कारण 3 एलिमेंट्स सॉर्ट झालेले आहेत आणि 3च एलिमेंट्स शिल्लक आहेत. ऍरेची साईज आहे 3. पास 4 तुम्हाला दिलेला आहे स्लाइड नंबर 23 वर. पास 4 मध्ये फोर्थ स्मॉलेस्ट एलिमेंट सर्च करायचा आहे आणि तो एलिमेंट आहे 80. 80 हा इंडेक्स 2 वर आहे, ज्याला आपल्याला इंडेक्स 3 वर अरेंज करायचा आहे, कारण इंडेक्स 3 हीच 80 ची प्रॉपर सॉर्टेड पोझिशन असणार आहे. पण इंडेक्स 3 वरची व्हॅल्यू आहे 90, त्यामुळे आपल्याला 90 आणि 80 ह्या व्हॅल्यू स्वॅप कराव्या लागतील. स्वॅपिंग झाल्यानंतर इंडेक्स 3 ची व्हॅल्यू आहे 80 आणि इंडेक्स 2 वर आहे 90. अशा प्रकारे पास 4 नंतर आपल्याला 4 व्हॅल्यूज या त्यांच्या प्रॉपर सॉर्टेड ऑर्डर मध्ये मिळालेल्या आहेत आणि आता 2च व्हॅल्यूज बाकी आहेत. तर आपण आता पुढचा आणि शेवटचा पास बघणार आहोत, पास 5, जो तुम्हाला दिलेला आहे स्लाइड नंबर 24 वर. पास 5 मध्ये ऍरेची साईज आहे 2, कारण 4 एलिमेंट्स हे ऑलरेडी सॉर्ट झालेले आहेत आणि 2च एलिमेंट्स बाकी आहेत. तर पास 5 मध्ये आपल्याला 5th स्मॉलेस्ट एलिमेंट सर्च करायचा आहे, तो एलिमेंट आहे 85. 85 हा इंडेक्स 1 वर आहे आणि 90 हा इंडेक्स 2 वर आहे. तर 85 आपल्याला त्याच्या प्रॉपर पोझिशनवर प्रॉपर सॉर्टेड ऑर्डरवर प्लेस करण्यासाठी 90 आणि 85 स्वॅप करावं लागेल. स्वॅपिंग नंतर इंडेक्स 2 ची व्हॅल्यू आहे 85 आणि इंडेक्स 1 ची व्हॅल्यू आहे 90. तर हे पाचही पासेस कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला तो अरे असेंडिंग ऑर्डरने सॉर्ट झालेला मिळालेला आहे. तो तुम्ही बघू शकता स्लाइड नंबर 25 वर. तर अशा प्रकारे आपण डिसेंडिंग ऑर्डरने डेटा सेट किंवा ॲरेला कशा प्रकारे सॉर्ट करायचं हेही जाणून घेतलं. आणि आतापर्यंत तुमच्या हे लक्षात आलं असेलच की ॲरेची साईज जेवढी असते तेवढी व्हॅल्यू मायनस वन इतके पासेस आपल्याला तो ॲरे सॉर्ट करण्यासाठी लागतात. या ठिकाणी आपल्या ॲरेची साईज होती 6, त्यामुळेच आपल्याला 5 पासेस लागले सॉर्टिंग कंप्लीट करण्यासाठी. सिलेक्शन सॉर्टसाठी आपण आणखीन एक एक्झाम्पल बघणार आहोत. ते एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे स्लाइड नंबर 26 वर. इथे आपली ॲरेची साईज आहे 5 आणि त्याचे एलिमेंट्स आहेत 70, 75, 89, 61 आणि 37. इंडेक्स 0 वर आहे 70, इंडेक्स 1 वर आहे 75, इंडेक्स 2 वर आहे 89, इंडेक्स 3 वर आहे 61 आणि इंडेक्स 4 वर आहे 37. सिलेक्शन सॉर्टमध्ये आपण स्मॉलेस्ट एलिमेंट सर्च करतो आणि त्याला ॲरेच्या बिगिनिंगला म्हणजेच इंडेक्स 0 वर इन्सर्ट करतो. तर या ठिकाणी देखील आपल्याला स्मॉलेस्ट एलिमेंट सगळ्यात आधी सर्च करायचा आहे आणि ह्या ॲरेमध्ये 37 हा एलिमेंट इतर एलिमेंट्सपेक्षा स्मॉल आहे, त्यामुळे आपल्याला 37ला इंडेक्स 0 वर इन्सर्ट करायचा आहे. पण इंडेक्स 0 वर 70 हा एलिमेंट आहे, त्यामुळे आपल्याला 70 आणि 37 यांना स्वॅप करावं लागेल, ज्यामुळे 37 येईल इंडेक्स 0 वर आणि 70 जाईल इंडेक्स 4 वर. हेही तुम्ही स्लाइड नंबर 26 वरच बघू शकता आहात. आता इंडेक्स 0 वर जो एलिमेंट आहे तो त्याच्या प्रॉपर पोझिशन मध्ये आहे. त्यानंतर आपण सर्च स्टार्ट करणार आहोत इंडेक्स 1 पासून. म्हणजे इंडेक्स 1 पासून पुढच्या ज्या इंडेक्स आहेत त्यांवर आपण नेक्स्ट स्मॉलेस्ट एलिमेंट सर्च करणार आहोत. या एलिमेंट्स मधून 61 हा सेकंड स्मॉलेस्ट एलिमेंट आहे, ज्या एलिमेंटला आपल्याला इंडेक्स 1 वर इन्सर्ट करायचा आहे. आणि इंडेक्स 1 ची व्हॅल्यू आहे 75, त्यामुळे 61 आणि 75 या दोन्ही एलिमेंट्सला आपल्याला स्वॅप करावं लागेल, ज्यामुळे 61 त्याच्या प्रॉपर पोझिशन मध्ये इन्सर्ट केला जाईल तो म्हणजे इंडेक्स 1 आणि 75 इंडेक्स 3 वर स्वॅप केला जाईल. अशा प्रकारे इंडेक्स 0 आणि 1 वर जे एलिमेंट्स आहेत ते त्यांच्या प्रॉपर पोझिशन मध्ये आहेत. त्यानंतर पुढचा सर्च आपण स्टार्ट करणार आहोत इंडेक्स 2 पासून. म्हणजेच इंडेक्स 2, 3 आणि 4 या ज्या इंडेक्स आहेत यावरून आपण थर्ड स्मॉलेस्ट एलिमेंट सर्च करणार आहोत. आणि थर्ड स्मॉलेस्ट एलिमेंट आहे 70, जो आहे इंडेक्स 4 वर, ज्याला आपल्याला इंडेक्स 2 वर इन्सर्ट करायचा आहे. इंडेक्स 2 ची व्हॅल्यू आहे 89, त्यामुळे आपल्याला 89 आणि 70 हे दोन्ही एलिमेंट्स स्वॅप करावे लागतील, ज्यामुळे 70 हा इंडेक्स 2 वर इन्सर्ट केला जाईल आणि 89 ला इंडेक्स 4 वर इन्सर्ट केलं जाईल. म्हणजेच इंडेक्स 0, 1 आणि 2 यांच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या प्रॉपर ऑर्डर मध्ये आहेत. आतापर्यंत आपण 3 एलिमेंट्स सॉर्ट केलेले आहेत. आता इंडेक्स 3 आणि 4 हे दोन एलिमेंट्स बाकी आहेत. परत आपण स्मॉलेस्ट एलिमेंट सर्च करणार आहोत जो आहे 75, आणि 75 हा त्याच्या प्रॉपर पोझिशन मध्येच आहे, ती म्हणजे इंडेक्स 3. आणि त्यानंतर एकच एलिमेंट उरतो, तो म्हणजे 89, जो ही त्याच्या फायनल प्रॉपर पोझिशन मध्येच आहे. तर अशा प्रकारे आपण हा जो 5 साईजचा ॲरे होता त्या ॲरेला आपण सिलेक्शन सॉर्टने सॉर्ट केल्यानंतर जो फायनल ॲरे आपल्याला मिळालेला आहे त्याचे एलिमेंट्स आहेत 37, 61, 70, 75 आणि 89. तर ह्या सगळ्या एक्झाम्पल्सवरून तुम्हाला सिलेक्शन सॉर्ट आपण ॲरेवर कशा प्रकारे अप्लाय करू शकतो हे लक्षात आलं असेलच. त्यानंतर सिलेक्शन सॉर्टचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस कोणते आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. सिलेक्शन सॉर्ट हा स्मॉल लिस्टवर म्हणजेच स्मॉल डेटा सेट जो असेल त्या डेटा सेटवर इफिशियंटली वर्क होत असतो. म्हणजे जर तुमचा डेटा सेट स्मॉल असेल तर सिलेक्शन सॉर्टचा परफॉर्मन्स हा एफिशियंट असतो. त्यानंतर दुसरं अडवांटेज जे आहे ते म्हणजे हा अल्गोरिदम इन प्लेस सॉर्टिंग अल्गोरिदम आहे. इन प्लेस सॉर्टिंग अल्गोरिदम म्हणजे आपल्याला ॲडिशनल टेम्पररी स्टोरेजची गरज पडत नाही. म्हणजे ओरिजिनल लिस्ट स्टोअर करायला जितकी मेमरी यूज केलेली असते तेवढीच मेमरी सिलेक्शन सॉर्ट हा यूज करत असतो. त्यासाठी त्याला कोणतीही ॲडिशनल टेम्पररी मेमरीची गरज पडत नाही. तर असे दोन अडवांटेजेस आहेत. ते म्हणजे स्मॉल डेटा सेट असेल तर त्याचा परफॉर्मन्स इफिशियंट असतो आणि हा इन प्लेस अल्गोरिदम आहे ज्यामुळे टेम्पररी स्टोरेजची गरज पडत नाही. त्यानंतर सिलेक्शन सॉर्टचा डिसअडवांटेज म्हणजे जर तुमचा डेटा सेट वाढत गेला तर त्याची इफिशियन्सी कमी होत जाते. आता आपण बघूया की आजच्या सेशनमध्ये आपण कोणते कोणते टॉपिक्स बघितले आहेत. आज आपण सिलेक्शन सॉर्ट म्हणजे काय हे सगळ्यात आधी जाणून घेतलं. तर थोडक्यात परत एकदा आपण बघूया की सिलेक्शन सॉर्ट म्हणजे नक्की काय असतं. सिलेक्शन सॉर्ट मध्ये आपल्याला जी लिस्ट दिलेली असते त्या लिस्टला आपण दोन सब लिस्ट मध्ये डिवाइड करत असतो. एक म्हणजे सॉर्टेड सब लिस्ट आणि दुसरी असते ती अनसॉर्टेड सब लिस्ट. आणि ह्या दोन्ही सब लिस्ट मध्ये एक इमॅजिनरी वॉल असते. त्यानंतर अनसॉर्टेड पार्ट जो असतो लिस्टचा त्या पार्ट मधून आपण स्मॉलेस्ट एलिमेंट सर्च करतो आणि त्या एलिमेंटला आपण सॉर्टेड पार्ट मध्ये इन्सर्ट करत जातो. म्हणजेच अनसॉर्टेड पार्ट मधला स्मॉलेस्ट एलिमेंट आपण सॉर्टेड पार्ट मध्ये ऍरेच्या बिगिनिंगला इन्सर्ट करत जातो. म्हणजेच सिलेक्शन सॉर्टच्या प्रत्येक स्वॅपिंग ऑपरेशन नंतर जी अनसॉर्टेड आणि सॉर्टेड पार्ट मधली इमॅजिनरी वॉल आहे ही एकेका एलिमेंटने पुढे सरकत असते. म्हणजेच अनसॉर्टेड पार्ट हा 1 ने डिक्रीज होत असतो आणि सॉर्टेड पार्ट हा 1 ने इन्क्रीज होत जातो. आणि असं एक एक एलिमेंट आपण अनसॉर्टेड पार्ट मधून सर्च करतो आणि त्याला सॉर्टेड पार्ट मध्ये इन्सर्ट करत जातो. अशा प्रकारे आपण आपलं सिलेक्शन सॉर्ट कम्प्लीट करत असतो. म्हणजे जर तुमच्या लिस्ट मध्ये जर एन एलिमेंट्स असतील तर तुम्हाला एन मायनस वन पासेस रिक्वायर्ड असतात तो सिलेक्शन सॉर्ट कम्प्लीट करण्यासाठी. त्यानंतर सिलेक्शन सॉर्टचा अल्गोरिदम कसा असतो हे आपण बघितलं. त्यात आपण दोन वेगळे अल्गोरिदम्स बघितले. म्हणजे असेंडिंग ऑर्डरने जर आपल्याला डेटा सॉर्ट करायचा असेल तर त्यासाठी आपण वेगळा अल्गोरिदम बघितला होता. आणि जर आपल्याला डिसेंडिंग ऑर्डरने डेटा सॉर्ट करायचा असेल तर त्यासाठी देखील एक वेगळा अल्गोरिदम आहे. अशा दोन्ही अल्गोरिदम्सची आपण माहिती बघितलेली आहे. त्यानंतर सिलेक्शन सॉर्टचे आपण एक्झाम्पल्स बघितले. त्यानंतर सिलेक्शन सॉर्टचे ऍडव्हान्टेजेस आणि डिसअडवांटेजेस कोणते आहेत हे आपण बघितलं. तर यावरून तुम्हाला सिलेक्शन सॉर्ट लक्षात आला असेलच. थँक्यू.